आम्ही वसुन प्राजी नाही मान्य शंकरराजी केशवराजी आणि स्थानिक कार्यकर्ते बंधू आणि भगिनींना मी आपल्या या छोट्या गावी आता माझ्या मित्राने त्यांच्या गावाचं वर्णन करताना छोट्या गावा परंतु जिवंत गाव अशा अर्थाने तुम्ही केशवचं वापरले. अशा गावी मला यायला संधी सापडली आणि आपण सुरू करता आहात जे नवीन काम जे चांगलं काम आहे त्या कामाशी एक प्रकारचा संबंध प्रस्थापित माझा होतोय त्याच्यामुळे मलाही जरूर आनंद लागतो. या सगळ्या कामांच्या पाठीमागे जो विचार आहे जो तत्व जी दृष्टी आहे त्याचं वर्णन माझे तरुण मित्र शिवराज पाटील साताने सतत केलं. आत्ताच्या सगळ्या हिंदुस्थानमध्ये झालेल्या प्रयत्नाच्या पाठून आमची दृष्टी कोणती आहे हा विषय त्यांनी फार सर्व शब्दामध्ये आणि अतिशय स्पष्ट पद्धतीने मांडला. आजची हिंदुस्थानची संकट आणि त्यांचं स्वरूप कोणतं आहे त्याचंही रूप त्यांनी आपलं पूर्ण आहे. मुख्य प्रश्न या देशातला जो आहे तो खरा आर्थिक स्वरूपाचा प्रश्न आणि आर्थिक स्वरूपाचा प्रश्न म्हटल्यानंतर त्याचा अर्थ असा नव्हे की अर्थतंत्राई पडली घेऊन कोणता होतो अर्थनारण घेतल्यानंतर प्रश्न संपतो असा अर्थाची नव्हे. देशाचे अर्थतंत्राई ज्या निर्माण होते त्याचा अर्थ असा की देशाच्या गरजाप्रमाणे देशाला आवश्यक ती साधनं प्रस्थापित करून देण्याची मिळवून देण्याची शक्ती देशामध्ये निर्माण करणं हा खरा देशाच्या आर्थिक तंत्राला उत्तर देण्याचा मार्ग असतो. तेव्हा यापुढच्या तुमच्या माझ्या सगळ्या प्रयत्नांची दिशा ती आहे आपल्या देशाच्या जीवनामध्ये ज्या कमजोरी आहे त्या नाही कमजोरी आहे त्या कमजोरी ते तुमच्या माझ्यामुळे निर्माण झाल्या नाही त्या कमजोरी कुणी एका अहो माणसाने किंवा अभ माणसाने अमुक गोष्ट अमुक मुलीत केली नाही म्हणून झाली नाही. ती पुष्कळ अशी गोष्ट परंपरेनं अशी वाढत आली ती गोष्ट शेकडो वर्ष या देशामध्ये अनेक गोष्टी आपण करू शकलो नाही परिस्थितीने करू शकलो नाही पण करू शकलो नाही ही गोष्ट खाते आणि त्यामुळे आज इतके प्रश्न समजून राहिले इतक्या प्रश्नांची गुंतागुंत झाली आहे आणि मनामध्ये जर स्वराज्य मिळाल्यानंतर अशी अपेक्षा निर्माण झाली आहे किंवा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजे प्रत्येकात स्वाभाविक आहे. पण इंदिराचं राज्य असताना आपल्या देशामध्ये आम्ही सर्वांनी जसं चित्र उभं केलं की इंदिराचं राज्य गेलं रे गेलं की रामराज्य आता दोघांच्या मनामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की इंदिराचं राज्य गेले म्हणून रामराज्य आलेलं नाही आणि मग रामराज्य कधीच निर्माण होणार नाही की काय आत्तापण आपण मानलं ते खोटं होतं की का आपल्याला कोणी फसवलं की का आपल्याला तरी चांगले दिवस येणारच आहेत की का अशा प्रकारची एक निराशेची भावना परत परत माणसाच्या मनामध्ये येण्याचा संभव आहे. पण तसं ना इंदिराचं राज्य किंवा परशांचं राज्य जे होतं ते आम्ही आमच्या दृष्टीनं आमच्या आमच्या देशाची आमच्या समाजाची रचना करण्याकरता म्हणून जे काम हाती घ्यायला पाहिजे होतं त्याचा आजचा एक मोठा फोडला अडथळा तो अडथळा गिरशामुळे कामाला हात घालू शकत नाही. आता कामाला हात घातला आणि कामाला हात घातल्यानंतर अनेक तऱ्हेचे प्रश्न नवे बनले. घरामध्ये कुणाचा पाठिंबा नसावा कारभारी मनुष्य घरचा कोणी नसावा लहानपणी आई वडील गेले असावे आणि आपल्या कर्तव्यांना खटपट करणारा एखादा मूल काहीतरी उमेदीनं पुढं व्हायला जावं आणि झटकन त्याचं लग्न करून संसार काय जाऊ देते जास्त करावी म्हणजे त्याचं जसं होतं तसं या देशाचं झालं. प्रपंच फार मोठा आहे 45 करोड लोकांचा समाज अपेक्षा मोठा पाठीमागची परंपरा खरी राष्ट्र म्हणून पहिला प्रथम बनतो आपण फार चुकीच्या काही समजुतीमध्ये आहोत की खरं म्हणजे आम्ही छोटी छोटी राष्ट्र होतो कदाचित म्हणून महाराष्ट्राचं एक छोटंसं राष्ट्र होतं आणखी कुठे छोट्या छोट्या सरकारी हुकूमती शासन होती पण हिंदुस्थान राष्ट्र म्हणून एक राष्ट्र म्हणून हिंदुस्थान ही गोष्ट या तुमच्या माझ्या डोळ्यासमोर पहिल्या प्रथम उभी राहिली त्यामुळे त्याच्या अंतर्गत त्यांच्या पक्षाचं रूप पाहता म्हणजे कल्पना येते की अजूनही आपण राष्ट्र झालो की नाही त्या सगळ्या गोष्टींचा मनामध्ये विचार तो निर्माण होतो या नंतर त्यामुळे आम्ही प्राथमिक प्रश्नापासून आणि राष्ट्र बनायचा इथंपासून जेव्हा आमच्या देशाचे नेते सांगत असतात की आम्हाला तुम्ही राष्ट्रीय एकताच घडवायची आहे त्याचा काय अर्थ आहे सभीचा मस्त ज्यादा सफल गुरुवार होतो त्याचा अर्थ असा की राष्ट्र पुरा बनण्याचं काम अजूनही चालू आहे. अजूनही त्या कुंभाराच्या ताकावरती असणारं मडकं जसं असतं ते कुंभाराच्या ताकावरती अटून पक्क नसतं. ते जेव्हा जाऊन त्या भट्टीमध्ये जेव्हा भाजून निघतं तेव्हा ते खरं होतं. तसं अजून कुंभाराचं ताक फिरतोय आपल्या देशाचा एकतेचं राष्ट्रीयपणाचं ती अर्थ असा आपण आपल्या देशाच्या जर पूर्व बाजूला पाहिलं तिकडे तर ज्या मिझो आणि नागाळा लोकांच्या त्या डोंगराळ भागामध्ये आम्हाला हिंदुस्थानमध्ये राहायचं नाही, आम्ही वेगळे राष्ट्र म्हणून नुसतं सभा संमेलन आणि मोर्चे निघत नाहीये तर तिथे हातात खांद्यात बंदुकी घेऊन गोळी मारून सांगायचा प्रयत्न केला जातो. तसं ते बंदखोरीची भाषा चालली जाते. त्याचा अर्थ अजून आमचं हे स्टॉक फिरतोय कुंभाराचं एक राष्ट्रीय पद म्हणून या प्रश्नापासून तो या देशामध्ये आम्ही ज्या कारणाकरता स्वराज्य मिळवलं ते कारण म्हणजे या देशातली विषमता नष्ट झाली पाहिजे. पिढ्यानपुढे आमच्या मांगुटीवरती बसलेलं हे गरिबीचं भूत उठलं पाहिजे. जातीच्या धर्माच्या वेड्यानी आम्ही दबून गेलेले तुटलेले फाटले जायचे लोक जे आहेत त्या सगळ्यांची आमची मनं सांगून एक बनली पाहिजे. आणि सुखा समाधानानं कर्तृत्वानं आणि वैभवानं नांदणारा आता एक नवा समाज बनावा, एक जिंची समाज बनावा. हे जे आमचं समाजवादीचे चित्र जेव्हा पुढं ते चित्र पुरु करण्याकरता टाकणारी जी पावलं आहेत त्यांचा त्यांचा अजून कुठे मिळत असत नाही. हे अर्थ ना हे देशाचं मूळ रूप आहे. आणि म्हणून मी आपल्याला हे सगळं ज्या मी छोटंसं काम सुरू केलं या छोट्याशा प्रश्नाचं मला महत्व ते करू यात फायदा की अवतीभोवती भूमिकाचं पीक आणणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या स्वतःची गिरणी उभी राहते. कुणातरी माणसाला आपला माल विकून टाकावा त्याच्यापेक्षा या कच्च्या मालाचा पक्का माल आपल्या घरासमोर होताना पाहावा. त्यातला असा तो फायदा तोटा आपल्या खिशामध्ये नाही की आपल्या समाजाच्या संस्थेच्या हातात पडावा. अशा तऱ्हेचं एक नवीन आर्थिक रचनेचं एक जे युग आपण बनवतो त्यातलं एक छोटंसं काम सुरू करतात. पण या छोट्या कामाचा आणि जे मला तुम्ही राष्ट्राचं एक मोठं काम सांगितलं त्यांचा परस्परांशी अत्यंत निकटचा संबंध आहे. ते दोन्ही प्रश्न एकमेकाशी निकट जोडले जातात. मराठी सुरुवातीला त्यांनी फार चांगला शब्द सांगितलं त्यामुळे मी त्या विषयावरती बोलायला लागलो. त्यांनी सांगितले की आजच्या आपल्या राष्ट्राची संख्या ही परराष्ट्रीय आक्रमणातून निर्माण होतात, आर्थिक संस्थांतून निर्माण होतात, अन्नाच्या टंचाईतून निर्माण होतात असं एक दोन वाक्य ते बोलले. आणि खरी गोष्ट आमच्या राष्ट्राच्या आत्ताच्या अडचणी आहेत. त्या राष्ट्राच्या अडचणी फक्त मंत्रिमंडळात असणाऱ्या माणसांनी की त्यांना हे सगळे प्रश्न ग्रंथाच्या अभ्यासाचं समजतात त्यांनाच समजावे आणि इतरांना समजू नयेत असं जर ज्या देशात निर्माण झालं वातावरण त्या देशाचं काम चालणार. आणि म्हणून मी हा प्रश्न आपल्याशी एवढ्या करता सांगतो की संबंध देशाचे जे प्रश्न आहेत त्यांची जी पृष्ठभूमी आहे तिच्या पाठिंबाचा जो विचार आहे तो तुमच्या माझ्या सगळ्या सामान्य माणसापर्यंत येऊन पोहोचला पाहिजे. आपला माणूस शिकलेला नसेल पण शाळा माणूस आहे सगळे प्रश्न समजतात समजावून सांगितले जात साध्या शब्दात छोट्या शब्दामध्ये. आणि म्हणून मी असं सांगतो की तुम्ही हे जे काम करतात हे काम तुम्ही त्यामध्ये भागीदार असणाऱ्या लोकांचं पुरतंच मर्यादित महत्वाचं नाही तर त्यामध्ये एक राष्ट्रीय महत्व हा जो तुम्ही प्रयत्न करणार आहात या प्रयत्नाला हे काम त्या कामाचं महत्व मी म्हणतो ना ते छोटीशी छोट्या वयामध्ये उभा राहिलेला नुसता एक कारखाना एवढा बसता तुम्ही इतका लांब पसरून आलो जसं कारखानदार किती ठिकाणी कारखाने काढतात तर तुमच्या माझ्या जाण्याची गरज नाही. पण या कारखानदारीचं रूप वेगळा पण बीज आहे नव्या प्रयत्नाचं एक बीज आहे. आता इतर उभारणी दुसरा लाभ जाणार आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये पहिला डोकीला जाणार आहे तिथं साखर कारखाना मराठवाड्यातला पहिला साखर कारखाना निघणार आहे. मी इतक्या दूर मुंबईहून आलो तो गरज साखर ही बाकी सगळी कामं तशी महत्वाची आहेत तसे हेही कार्य महत्वाचे कारण जो शेतीचा आमच्या देशातल्या शेतीचं सगळ्यात मोठं जो कुठे दुःख असेल सगळ्यात मोठं जो दुःख कुठं असेल तर शेवटी शेती करणारा मनुष्य हा शेती धंदा म्हणून करतो की नाही आणि धंदा करणारा मनुष्य हा त्यातनं मिळणारा आर्थिक फायदा तोटा धंदा करतो. कुठलाही धंदा व्यापारी व्यापार करण्याकरता बसला तर तो लोकांच्यावरती काहीतरी मेहरबानी करण्याकरता बसला असं जर तो सांगू लागला तर आपण खरं मानूच लोकांना त्याची मदत होते. परंतु कापडाचा व्यापार करणारा मनुष्य किंवा धान्याचा व्यापार करणारा मनुष्य किंवा सोन्याचा चांदीचा व्यापार करणारा मनुष्य इथं जो
પણ પેઢીમાંથી આપણી પેઢી બધું ક્યાં જાતા હોય તમે દુકાન બંધ રોકશો. તમે સાથે શીખો હા છો કે મારા ચાર પૈસા છે મારા પાંચ છે. જો શેતી હોય ધંધો હોય તો અસલા વ્યાપારી સીધા બનતા નથી. શેતકરી હા સાસરેચા તાર સંભર બનતા પૂર્વ શીખવનારા શેતકરી હા સેવાતા વ્યાપારીચા તાર સંભર બનતા સાથે શીખવનારા શેતકરી હા તા પ્રાસ્ત બનનાર સાસરા તા કારખાનદર વ્યાપારી બનતા મંદિર માં સત્તાવાળા તા પસામલ કરતાના હોનારી જે વ્યાપારી દ્રષ્ટિ અને ત્યાંના ઘડનારા જે એક પ્રકાર તો એક્સપ્લોટેશન કરાય છે તેવું જરા પણ બનાય કેટલી તેઓ હું તેને બંધ કરવાના માર્ગદર્શન પાડલા ના તો શેતી કા ધંધો ધંધો બનાવવાનો મદદ કરતા બંધ કરતા અને નવેન હાજો પ્રયત્ન કે શીખનારા અતિ ભૂમિકા પહોંચા પન્નાસ સૌથી વાવા સુપર રાવતા શિક્ષકોના સંગીતા માલ સંચાર પ્રતિનિધિનો એક ખરીદી કરાવા અને ચાતા પક્કા માલ જો પહેલા પ્રતિભા હોના કરતા અસર જો સેવા કરતા હતો તો કરું ચાતો રસાનો બાજાર પ્રતિભા હોય હા એ કારખાનદારી કિંવા શેતીના ધંધામાંથી જો દોષ હોય કે શેતીના ધંધામાંથી જે ગંદાન કરી જતો ઉલ્લેખ કરવા કે ગંદાન તો હતો મારા મદદ કરનારા પર ભાર હતા સંબંધ પાનખી પાનો છે બસો ને સાફ કરતા સમય બના છે આપણા બરાબર છે એ વૃષ્ટિ કસો ઘડતા જ કરતા ખેતી કા ભાર આપણે સંગીત ઉપર હતા સંગીત ભાર કસો ઘડતા વ્યાપારી જેવું તો મને વસ્તુ છે કે આપણા આપણે આપણ ચૈત્ર ઓછા હતા નાના નગર આપણે કોઈ કેમ કોઈ બાજારા ની કેટલાક મંદિર અજીત કરી લીધું મારે પહેલા પ્રભાતા નક્ષત્રના પાઉન કરું ગેલાનંતર મગ મહેનતી પછી આદિકા કર્યા પ્રોફેશન આપણ પરા કરા નંતર ફળે આમારા સ્વરણ કરા તમને આપણે સાંભળું છું તો કે જેવા તુમથી શેતા આપતા ઉણા ખાતા ત્યાંથી જગાતના ભાષાત વ્યાપારાંથી એક ટોળી કુઠી ગયા છે કે કદાચિત લંડનમાં અસર કદાચિત મુંબઈમાં અસર કદાચિત કરાચી વાસે કદાચિત રોમ વાસે કદાચિત ન્યુયોર્ક વાસે
આપણા ગુંતા ગુંતી તો વાત આવે અને
ilk defa bak sen yapacak kırıcı gittik var. Her ota bunda bulduk da vuktur ki alıp durun. Sen hıfan kırpana. Öğüt mutada bir sakosları tanrı ile anıtı etkiler abi. Pranalık pınanı canti sen canta satı yapın ulu kırpana darpana. Canta zika satı canta kallana satı sarı. Asa pranalık pınanı sen kanda ki pırgıma gün atanı sen kürkülat atanı sanıstı. Anı hınan ya tanala. Nazı anıtı sen kürkülat sarı.